चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नौदल बचाव कार्यासाठी तयार। पूर्व मध्य अरबी समुद्रातल्या महाचक्रीवादळाचं रूपांतर अतिविनाशकारी चक्रीवादळात झालं असून या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे। नौदलाच्या पश्चिम विभागातील 4 युद्धनौका अन्न पाकिटं पाणी औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। गुजरात नौदल विभागातही नौदल आणीबाणी सज्ज ठेवण्यात आलं आहे। तसंच नौदलाची जहाजं आणि हेलिकॉप्टरही हवाई पाहणी आणि बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत। 5 नोव्हेंबर 2019 दुपारपर्यंत महाचक्रीवादळ वळून गुजरात किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे। 6 नोव्हेंबर 2019 रात्रीपर्यंत हे चक्रीवादळ वेरावळजवळ समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे। या काळात ताशी 35 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। पूर्व मध्य अरबी समुद्र खवळलेला राहील। तसंच दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातही गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे।